नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक 18 जूनला होणार असून 22 जूनला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर केलं. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते आज मंत्रालयात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. 5 देशांच्या दौऱ्यावर असणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं पोहोचले. या दौऱ्यात भारत नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार असून तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषदही होणार आहे. भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 43 वर्षातला हा पहिलाच नॉर्वे दौरा आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर या लातूरमधल्या क्लास संचालकाला सीबीआयनं पुण्यातून अटक केली आहे. मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे. सीबीआयनं मोटेगावकर यांची 11 तास चौकशी केली तसंच संशयित दस्तऐवज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 77 अंकांची वाढ झाली आणि तो 75,315 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 6 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,650 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.